हरि ओम। द्रापे अंधसस्पते दरिद्रं नीललोहिता एषां पुरुषाणां एषां पशूनां मा भेर्मारो मो एषां किञ्चना ममत। या ते रुद्रशिवा तनो शिवा विश्वाह भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमा रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्। यथा नश्यमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम्। मृडानो रुद्रोतनो मयस्कृधि क्षयद्वीराय नमसा विधेमते। यच्छञ्चयोश्यमनुरायजे पिता तदश्याम तव रुद्र प्रणीतौ। मानो महान्तमुत मानो अर्भकम् मान उक्षन्तमुत मान उक्षितम्। मानो वधीः पितरम् मोत मातरम् प्रियामानस्तनुवोरिद्रवीर्षः। मानस्तोके तनये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषुरीर्षः। वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते। आराते गोघ्न उत पूरुषघ्ने क्षयद्वीराय सुम् नमस्मेते अस्तु। रक्षा च नो अधि च देव ब्रूयदा च नः शर्म यच्छत्विबर्हा आह। स्तुहि श्रुतङ्गर्त सदैवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्। मृडाजरित्रे रुद्रस्तवा नो अन्यन्ते अस्मन्निवपन्तु सेना आह। परिणो रुद्रस्य हेतिर्वृणत्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः। अवस्थिरामगवद्भ्यस्तनुष्वमीढ्वस्तोकायतनयाय मृडया। मीढुष्टमशिवतमशिवो नः सुमना भवा। परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रदादहि। विकीरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः। यास्ते सहस्रगहेतयोन्नमस्मन्निवपन्तु ताः। सहस्राणि सहस्रधा बाहुवोस्तव हेतयः। तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृधि। सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि। अस्मिन्महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवा शितिकण्ठा शर्वा अधः क्षमाचराः। नीलग्रीवा शितिकण्ठा दिवगरुद्रा उपश्रिताः। ये वृक्षेषु षस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः। ये भूतानामधिपतयो विशिखासक्तपर्दिनः। ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान्। ये पथाम् पथिरक्षय ऐलभृदा यव्युधः। ये तीर्थानि प्रचरन्ति सुकावन्तो निषङ्गिणः। य एतावन्तश्च भूयागसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि। नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यायेऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तम् वोजम्भे दधामि। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त राधिका वेल्हाळ आता सादर करते।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पर्याहिती कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय। स्वामी पण असेच तर होते। मी स्वामींकडे ज्ञानेश्वरी श्रवणाला जायला लागून काही काळ लोटला होता। काही काही गोष्टी समजत नसत, पण बहुधा स्वामी दुकानात जे मोकळ बोलत असत किंवा जे निरूपण होत असे त्यातून आपोआपच त्या शंकांचं निरसन होऊन जाईल। पण एकदा एक प्रश्न बरेच दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिला, म्हणून मी तो स्वामींना कागदावर लिहून विचारला। प्रश्न असा होता की आत्मदर्शन हे सर्व साधनांचं अंतिम साध्य आहे, मग ज्यांना ज्यांना आत्मदर्शन झालेलं आहे त्यांच्यामध्ये एखाद्यालाच ते विशेष मोठे आहेत असं का समजतात? श्री ज्ञानेश्वर महाराजांना संत सम्राट असं का म्हणतात? स्वामी जरा गंभीरपणेच म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजांना संत सम्राट असं का म्हणतात? कारण ज्ञानोबा ही सगळ्या जगाची माऊली आहे। भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान जे संस्कृत मध्ये आहे ते सगळ्यांना सहज समजावं म्हणून ज्ञानोबांनी आणि अधिक विस्तृतपणे पण मराठी ज्ञानेश्वरी लिहून सांगितलं। ज्ञानोबांचं जीवन आणि ज्ञानेश्वरी हे एकरूपच आहेत। ज्ञानोबा म्हणजे साधकांचे मायबाप। जो कोणी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करेल, त्यात सांगितल्याप्रमाणे साधना करेल, त्यातील एकेका ओळीचं चिंतन मनन करेल, त्यांनी सांगितलेले दैवी गुण अंगी बाळवण्याचा प्रयत्न करेल, त्याला समजेल ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्यावर काय उपकार आहेत ते। एखादी छोटीशी होडी असते ती कशी तरी धडपडत समुद्राच्या पहिल तीरापर्यंत जाते, पण एखादं मोठं गलबत असतं ते अनेक जणांना आपल्यामध्ये सामावून घेऊन पहिल तीराला जातं। तसं एखादा साधक जेमतेम स्वतः पुरता मोकळा होऊन जाऊ शकतो, पण अनेकांना परमार्थ मार्गावरून अंतिम ध्येयापर्यंत नेण्यासाठी विलक्षण सामर्थ्य पाहिजे। स्वामी स्वरूपानंद तर म्हणतात, नमितो योगी थोर विराजी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परास्पर गुरु ज्ञान देव भगवंत। एवढं बोलून झाल्यानंतर स्वामी मायाकडे बघून जरा कडकपणेच म्हणाले, आधी आपण चौथी इयत्ता पास व्हावं, मग PhD ला काय अभ्यास आहे याची चौकशी करावी। अनपेक्षितपणे स्वामींचं असं बोलणं ऐकून मी एकदम कावरीबावरी झाले, माझ्या डोळ्यात पाणी आलं। कारण खरोखरच ज्ञानदेवांना मोठं का म्हणतात असं काहीतरीच विचारण्याचा माझा उद्देश नव्हता, तर आत्मदर्शन ही अंतिम स्थिती आहे तर त्यातही काही कमी अधिक स्थिती असते का असं विचारायचं होतं। पण तरीही तो लहान तोंडी मोठा घास झाला होता। स्वामींनी माझा भाव जाणला असावा, कारण लगेच ते म्हणाले, प्रश्न विचारताना तुझा हेतू तसा नाही हे मी समजतो, तू अजून खूप लहान आहेस, लहान वयात असे विकल्प नसतात, पण तरी सांगतो आपल्याला तशी बुद्धीच नको, कधीच नको। वस्तुत जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत असं आहे, ही फार पुढची स्थिती आहे। पण ज्ञानेश्वर महाराज, समर्थ तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांच्यासारखी जी संत मंडळी आहे त्यांच्या ठिकाणी आपला सदैव भगवद्भावच असावा। हे मोठे कि ते मोठे अशी विपरीत बुद्धी आपल्याला नको, आपण सर्वांच्या ठिकाणी नतमस्तकच असावं। मी स्वामींना नमस्कार केला, मोठ्या प्रेमाने थोपटत म्हणाले, आता कुठल्याही उलट सुलट विचारांचं चिंतन नको, स्वामींकडे यायचं, ध्यान करायचं, नाम घ्यायचं, ज्ञानेश्वरी ऐकायची, बस या जन्मात मोकळ होऊन जायचं। एकदा दुकानात साधकांचं वर्तन कसं असावं यावर स्वामी बोलत होते। इतर काही साधक बसलेले होते तेही त्यांचे विचार मांडत होते। बोलता बोलता एक व्यक्ती तिथे नसलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीवर टीका करायला लागली। म्हणाली की इतकी वर्ष साधना करूनही जर अशीच वृत्ती राहत असेल, असाच व्यवहार होत असेल, तर परमार्थ न करणारी इतर सामान्य माणसं बरी की। एरवी दुकानात एखादा मुद्दा घेऊन त्यावर बोलणं चालत असे, पण यावेळी एका विशिष्ट व्यक्तीविषयी बोलणे चालण्यामुळे स्वामी अस्वस्थ झाले। ताबडतोब बोलणाऱ्या व्यक्तीला थांबवत म्हणाले, असं पहा, आपण स्वामींकडे कशासाठी आलेलो आहोत याचा विचार जर मनात पक्का असेल तर बाकीच्या साऱ्या गोष्टी आपोआपच निरर्थक ठरतात। कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे। आपण सगळे एकाच विराट पुरुषाचे भाग आहोत, एका हाताला लागलं तर दुसरा हात असं नाही म्हणत की बरं झालं याला लागलं, किंवा आपलं डोकं दुखायला लागलं तर आपण असं नाही म्हणत की बरं झालं हे डोकं दुखतंय. दुसरं असं की आपण दुसऱ्यांचे दोष दाखवायला लागलो की आपोआपच मी त्यांच्यापेक्षा चांगला आहे असा अहंकाराचा भाव मनात येतो. लोकांचे गुणदोष पाहण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाही, कारण प्रेमाशिवाय केलेली टीका ही आपल्या मनातली उर्मीच असते. म्हणून आपला परमार्थ आणि आपण आपली प्रकृती सुधारायची आहे आणि प्रकृतीच्या पलीकडे जाऊन स्वरूपाच्या ठिकाणी स्थित व्हायचं आहे. दुसऱ्याला सुधारणं हे आपलं काम नाही, ती सद्गुरूंच्या अखत्यारीतील गोष्ट आहे. संतांनी सांगितलेला परमार्थ हा प्रथम आपल्या आचरणात यायला पाहिजे, नाही तर इतर कुठलं पुस्तक वाचलं काय, मी ज्ञानेश्वरी वाचली काय. एकूण एकच सगळं जीवनच एका उंच पातळीवर जगायचं आहे. हा कसा आहे, तो कसा आहे, या गोष्टींना थारास नको. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे. बोलता बोलता स्वामीने सगळ्यांना प्रसाद दिला. स्वामी खूप सौम्य आणि प्रेम होते, तरी देखील त्यांची एक प्रकारे आदरयुक्त भीती पण वाटायची, त्यामुळे त्यांच्या समोर कधी कधी गडबड उडून जात असे. एकदा दुकानात कोणी गिराईक आले होते, स्वामींनी त्यांना तागेतून कापड फाडून दिलं. एरवी दुकानातलं कुठलंही काम स्वामी सहसा कोणालाही करायला सांगत नसत, पण त्या दिवशी अचानक मला हाक मारून म्हणाले, 29 रुपये 75 पैशाप्रमाणे 3 मीटर कापडाचे पैसे घे, आणि ते दुसऱ्या गिराईकाकडे वळले. मी एकदम स्तंभितच झाले. आधी 29 रुपये व 75 पैसे, कापड पण 3 मीटर. 3 वेळा हिशोब केला, 3 वेळा वेगळा वेगळा आला. समोर गिराईक उभं, मी बावचळून अंदाजाने 10-20 रुपये आणि काही सुट्टे पैसे बाहेर काढून ठेवले. तेवढ्यात चटकन स्वामी आले, हिशेबाने योग्य तेवढे पैसे देऊन बाकीचे 8 ठेवायला सांगितले. मला तर त्या गिराईकासारखं आपणही दुकानाच्या बाहेर जावं असंच वाटलं. दुकानात गुपचूप खाली मान घालून बसले होते. स्वामी खुर्चीवर बसता बसता म्हणाले, एवढं काही नकोय गंभीरपणे खाली मान घालून बसायला. नंतर म्हणाले, जो जयाचा व्यापार तेथे असावे खबरदार. पण तुझा कुठे अजून बाहेरच्या जगात व्यवहाराशी संबंध आलाय? घरात सगळी मोठी माणसं आहेत, त्यामुळे तू अजून लिंबू टिंबूच आहेस. आणि अगं खरं सांगू का, स्वामी स्वरूपानंदांसमोर पण आमची सगळ्यांची अशीच धांजल उडत असते. मग तू तर काय अगदीच पिल्लू आहेस. स्वामी एकीकडे असं सगळं म्हणत होते, पण दुसरीकडे त्यांना अजिबात हसू आवरत नव्हतं, हे पण तितकंच खरंय. स्वामींचं दुकान होतं तेव्हा सत्संगाचा सुवर्ण काळ म्हणावा असं ते दिवस होते. माझं शिक्षण संपलेलं होतं, नोकरी सुरू झालेली नव्हती, घरातली तशी काही जबाबदारी नव्हती. परमेश्वर कृपेने स्वामींच्या सत्संगाचा लाभ सकाळी आणि संध्याकाळी दुकानात आणि रात्री प्रवचनाच्या वेळी होत असे. स्वामींचा दिनक्रम खूपच व्यस्त होता, तरी पण एकदा तरी स्वामींनी आपल्या घरी यावं असं मला वाटलं. मी स्वामींना विचारलं, तुम्हाला कधीतरी थोडा मोकळा वेळ असतो का हो? स्वामी म्हणाले, हो असतो की, आता मी मोकळाच आहे, विचार काय विचारायचं ते. मी म्हटलं, तुम्ही एकदा आमच्या घरी याल का? स्वामी म्हणाले, मोठीच अवघड गोष्ट विचारलीस, तसं दुकान सोडून मला कुठे जाता येत नाही, आणि तू दुकानात येतेस की, मग झालं तर. मी त्यावर म्हटलं, तुम्ही पूर्वी एकदा आमच्या घरी आला होतात असं मी ऐकलंय, तसंच परत एकदा या ना. स्वामी म्हणाले, तेव्हा मामीना बरं नव्हतं म्हणून आलो होतो, तसंही त्या बरीच वर्ष श्रवणाला येत आहे, ज्ञानेश्वरीचं पारायणही करतात. तोच संदर्भ धरून मी विचारलं, पारायण केलं तर तुम्ही येता का? स्वामी सहजपणे हो म्हणाले. त्यानंतरही काही दिवस उलटले आणि माझी समजूत अशी की पारायण म्हणजे कृष्णाष्टमीच्या आधी 7 दिवस करतात तसं आणि तेव्हाच ते करायचं. पण त्या दिवसातही पारायण करणं जमलं नाही. पुरता उरला फक्त एक कृष्णाष्टमीचा दिवस. मनात आलं की हा दिवस गेला की पुढच्या कृष्णाष्टमी पर्यंत पारायण करता येणार नाही आणि स्वामी पण येणार नाही. मी सौ बाईंना विचारलं की एक दिवसाचं पण पारायण असतं ना? सौबाई म्हणाल्या, एका दिवसात पारायण करता येतं, पण त्यासाठी खूप भराभर वाचावं लागतं, नाहीतर रात्री 12 संपणं अवघड आहे. पण तुला कशाला एवढं घाई गडबडीने पारायण करायचंय? मी काहीच बोलले नाही. काय झालं होतं कुणाष्टव, पण पारायणाचे वेध लागले होते. वाटलं एकदा पारायण झालं की कधीतरी स्वामींना वेळ झाला की ते येतील. दुसऱ्या दिवशी 2:30 उठून आवरून 3:00 ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. मला ज्ञानेश्वरी वाचायची सवय नव्हती आणि मोठ्याने वाचायची पण सवय नव्हती. सुरुवातीला काही अध्याय बराबर वाचून झाले. दुपारचे 11-12 वाजले मग मात्र आवाज आतात ओढायला लागला आणि रडू पण यायला लागलं. आमच्या बाई माझ्याबरोबर बसून होत्या, त्या म्हणाल्या तू आता रडू नकोस, दमली आहेस तर पुढचं पारायण मी करू लागते. मी रडतच म्हटलं, नको नको, माझं पारायण मलाच पूर्ण करायला पाहिजे. पुन्हा निश्चयाने वाचू लागले. अख्खा आजूबाजूला होतीच. मधल्या काळात ती दुकानात जाऊन आली होती. दुपारी 4 वाजता बेल वाजली. अक्का दार उघडायला गेली. घाईघाईने आत येऊन म्हणाली, आला बाई तुझा भगवंत. सौ बाई तिला रागवूनच म्हणाल्या, आता तू तिला त्रास देऊ नकोस. अक्का म्हणाली, राधिका अगं खरंच स्वामी आलेत बघ. मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. पारायण पूर्ण झालं नाही तर स्वामी कसे येणार, आणि त्यांना कुठे माहितीये पारायणाला बसल्याचं. पण वाजता वाजता बाजूला लक्ष गेलं तर खरंच तिथे स्वामींची पावलं होती. क्षणभर त्या चरणांकडे बघतच राहिले. वर पाहिलं तर प्रत्यक्ष स्वामीच मोठ्या कौतुकाने प्रेमाने हसत उभे होते. खोलीतल्या पलंगावर अगदी सहजपणे बसले. विचारलं, कितवा अध्याय चाललाय? मी म्हटलं, 11वा. म्हणाले, पुढे वाच. काही ओव्या वाचून झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडून ज्ञानेश्वरी घेतली व आपण पुढच्या काही ओव्या वाचल्या. नंतर ज्ञानेश्वरी मिटून स्वतःच्या मस्तकाला लावून मायाकडे दिली. म्हणाले, आता पुरे, ठेवून दे ज्ञानेश्वरी. मी म्हटलं, पण माझं पारायण अजून पूर्ण व्हायचंय ना. स्वामी म्हणाले, अगं पण आता मी आलो ना, माझ्या ध्यानीमनी नसताना स्वामी आले होते. आवरू म्हटलं तरी माझ्या डोळ्यातील अश्रू थांबेनात. मी स्वामींना नमस्कार केला. अतीव मायेनी सोपटत त्यांनी विचारलं, तिने सकाळपासून काही खाल्लंय का? अक्का नाही म्हणाली. मग मला म्हणाले, आता तू थोडं जेव, मग चांगली 2 तास झोप काढ, नंतर नेहमीप्रमाणे दुकानात आणि प्रवचनाला ये. आणि आता एकदम अशा खूप ओव्या वाचू नकोस, रोज थोड्या थोड्या ओव्या समजून वाच. आता 4:30 वाजायला आलेत, दुकानाची वेळ झालीये, मी आता जाऊ ना? असं आर्जवपूर्वक बोलत स्वामी घराबाहेर पडले.
श्रीराम, कृपया सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
राहो आता हे ध्यान, राहो आता हे ध्यान, डोळा मन लंपट, डोळा मन लंपट, कोंडू कोंडूनी धरीन जीवे, कोंडू कोंडूनी धरीन जीवे, देह भावे पूजिन, देह भावे पूजिन, होईल येणे कळसाले, होईल येणे कळसाले, स्थिरावले अंतरी, स्थिरावले अंतरी, स्थिरावले. कोंडू कोंडूनी धरीन जीवे, देह भावे पूजिन, देह भावे पूजिन, तुका म्हणे गोजिरिया, तुका म्हणे गोजिरिया, विठोबा पाया पडो द्या, विठोबा पाया पडो द्या, तुका म्हणे गोजिरिया, विठोबा पाया पडो द्या, विठोबा पाया पडो द्या, कोंडू कोंडू निधरी न जीवे, कोंडू कोंडू निधरी न जीवे, देह भावे पूजी न, देह भावे पूजी न, देह भावे पूजी न, देह भावे पूजी न,
या अर्के अब हम केला रुणी नारायण परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ, परमहंस सद्गुरु स्वामी प्रकरणनाथ। हागे माझा अनुभव अनुभव, हागे माझा अनुभव, भक्ति भाव भाग्याचा, भक्ती भाव भाग्याचा, केला ऋणी नारायण नारायण, केला ऋणी नारायण नारायण, केला ऋणी नारायण, नोहि क्षण वेगळा, नोहि क्षण वेगळा, केला ऋणी नारायण नारायण, केला ऋणी नारायण, घालूनिया भार माथा, घालूनिया भार माथा, अवघी चिंता वारिली, अवघी चिंता वारिली, केला ऋणी नारायण नारायण, केला ऋणी नारायण नारायण, केला ऋणी नारायण, तुका म्हणे वचनासाठी, तुका म्हणे वचनासाठी,
तुका मने वचना साठी, तुका मने वचना साठी, नाम कंठी धरियेने, नाम कंठी धरियेने, केला ऋणी नारायण, नारायण केला ऋणी नारायण, नारायण केला ऋणी नारायण, नोहि क्षण नोहि क्षण वेगळा, केला ऋणी नारायण, नारायण केला ऋणी नारायण, नारायण केला ऋणी नारायण.
अजून 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 विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूर दान.
सेवी तो हारस वाटी तो अनिका, सेवी तो हारस वाटी तो अनिका, ग्यारे हो उन्नतरण वरे, ग्यारे हो उन्नतरण वरे, विटेवरी जांची पाऊले समान, विटेवरी जांची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता, 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 मनाचे संकल्प पाविन सिद्धी, मनाचे संकल्प पाविन सिद्धी, गरी राहे बुद्धी त्याचे पायी, जरी राहे बुद्धियाचे पायी, जरी राहे बुद्धियाचे पायी, जरी राहे बुद्धियाचे पायी, विटेवरी जांची पाऊले समान, विटेवरी जांची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता, 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 विटेवरी जांची पाऊले समान, विटेवरी जांची पाऊले समान, तुका म्हणे मग धाडिले निरोपा, तुका म्हणे मग धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप, विटेवरी जानती पाऊले समान, विटेवरी जानती पाऊले समान, विटेवरी जानती पाऊले समान।
पडवणे राहीन सगळे ठाई,
अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज देतयांची संगती, मज देतयांची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, सुदगानाणी कंटाळा, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, न मागे न करी काही, तुझी अणगा विठोबा, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, तुम्ही आम्ही पिडो चेणे, तुम्ही आम्ही पिडो चेणे, दोन्ही वारतीये काने, दोन्ही वारतीये काने, बैसलो धरणे, बैसलो धरणे, हकले दाराशी, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, तुका म्हणे याया बोला, तुका म्हणे याया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, चित्त द्यावे बा विठ्ठला, आता न पाहिजे केला, अवघा माझा अभेरा, पडून राहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, न क्षमा मागे न करी काही तुझी अनागावी ठोबा तुझी अनागावी ठोबा तुझी अनागावी ठोबा तुझी अनागावी ठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
हागे माझा अनुभव नोहे क्षण वेगळा केला ऋणी नारायण तुकाराम महाराज जे म्हणतात स्वामीजींच्या अवतीभोवती असलेल्या या राधिका कांचन तारा यांच्यासारख्या मुलींनी नारायणाला ऋणी करून टाकलेलं होत हे डोळ्यांनी आम्ही पाहिलं. पण तुकाराम महाराज त्याच जे इंगित सांगतात की नोहे क्षण वेगळा क्षणभर देखील मी वेगळा होतो त्यामुळं नारायण ऋणी झाला. संतावन संतांवर देखील संत प्रेम करतच असतात पण संतांवर प्रेम करणं देव तर सर्वांवर प्रेम करतच असतो पण देवावर प्रेम करणं ही अघटित घटना आहे. आपल्या हिशोबासाठी आपण देवावर प्रेम करतो पण कुठलाही हिशोब ठेवून देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी कसलाच हिशोब न बाळगता देव आपल्यावर प्रेम करतो तसं प्रेम आपण देवावर करणं आत्मदर्शनाचा हिशोब मनात बाळगून आपण संतांवर प्रेम करतो आत्मदर्शनाचा देखील हिशोब न बाळगता संतांवर प्रेम करणं हे अलौकिक असं जीवन स्वामीजींच्या अवतीभोवती तेव्हा घडलं. देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती
अशा प्रकारे देवावर प्रेम केल्यामुळं देवाचं ज्याच्यावर आणि ज्या ज्या ठिकाणी प्रेम आपण त्या प्रकारे राहावं असं ज्यांनी ठरवलं. अशा करता विटेवर समान पावलं ठेवून उभा असलेला दाता देखील अधिक दानशूर होतो. सेवितो हा रस वाटितो आणि का यारे होऊ नका रानभरी, इकडं तिकडं रानभरी फिरू नका. मी या रसाचं सेवन करतो आहे, अनेकांना वाटतो आहे, असं म्हणणारा पांडुरंग हा प्रत्यक्षतः समानत्वाने वर्तन करणारा आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. पण तो प्रेमळांच्या बाबत अधिक दानशूर होतो, कारण त्यांनी प्रेम दिलेलं असतं, त्यामुळे समान वर्तनाच्या न्यायात तो त्यांना दानशूर होऊन हवं ते देतो. तेही त्याचं वर्तन समानच असत. जरी भाव असला माईक तरी देव होये महाठक, नवल तयाचे कौतुक जैसा असं तैसा असं समर्थ म्हणतात. आणि जर भाव अति प्रेमाचा असेल, साधा सरळ असेल, तर देवाला देखील ते सर्वस्व होऊन राहतात. आजचे अभंग योगायोगानी एकमेकांशी रिलेटेड असे झाले. अखंड तुझी प्रीती ज्यांना आहे त्यांची मला संगत दे, अशा संतांची मला संगत दे, मग मी तुला कंटाळा आणणार नाही, तुझ्याकडे येणार देखील नाही, असं तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात. एखाद्या व्यक्तीकडे सारखं जाऊन बसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा त्या व्यक्तीला कंटाळा आल्यासारखंच होत. बोलवलं नाही तरी येऊन बसतो, पिच्छा सोडत नाही, पण मी तुझा पिच्छा सोडेन, असं तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात. मी तुझ्याकडे येणारच नाही, फक्त माझ्याकरता एक कर, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती, मग मी कमळापती तुझ नाणी बा कंटाळा, पडोनी राहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी. मग तुला विचारणार देखील नाही, तुझ्याकडे येणार देखील नाही. न मागे न करी काही, आणि संतांकडे देखील काही मागणार नाही, काही करणार नाही. तुला असं वाटेल की तू त्यांच्याकडे मला पाठवल्यानंतर तुला जसा मी कंटाळा आणतो तसं त्यांना देखील कंटाळा आणीन, तसं काही करणार नाही, तू पाठव तर मला. मी उगाच त्यांच्या चरणांशी पडून राहील, काही मागणार नाही, काही करणार नाही. तुझी आण गा विठोबा, तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, माझ्या या बोलण्याकडं तू चित्त दे, मी काय बोलतो हे तू समजून घे. न पाहिजे केला अवघा माझा अवघेर, माझा अव्हेर तू आता करायला नको, पण तू माझा अव्हेर करायला नको या शब्दाने मी तुझ्याकडे येईन किंवा तुझ्याकडे सारखा बसून राहीन अशी अपेक्षा धरू नको, तू संतांकडे मला पाठव। आणि या बोलण्याचा मात्र तू अव्हेर करू नकोस। तुकाराम महाराजांना देखील ज्यांच्या जवळीकीसाठी पांडुरंगाला विनवावं लागलं, प्रेमाने पांडुरंगाशी भांडायला लागलं अथवा विवाद खडा करावा लागला, तो सहवास, संत सहवास ज्यांना सहज मिळाला, आशांमधली एक तू आहेस। मी प्रश्न तर आणलेले होते बरेच, पण एकही प्रश्न या निर्माण झालेल्या वातावरणाला पूरक असा राहणार नाही, सगळे प्रश्न तार्किक आहेत। परमेश्वराच्या मनात कोणाचा अवहेर करण्याचं कधीच नसतं आणि तो कधीही कोणाचाही अवधेर करत देखील नाही। देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागतास देव झाला वज्र पंजरू, असं समर्थांनी म्हटलेलं आहे। जो शरणागत आहे त्याला वज्रासारखा सांभाळणारा, जणू आपण वज्राच्या हातात आहोत असा निश्चिंत असा भक्त नेहमीच राहतो। तसं मला वाटत की आपण स्वामीजींच्या हातात वज्रपंजरू असे आहोत। म्हणून तर अनेक आपदा, विपत्ती, संकट येऊन देखील ती कशी आली आणि कशी गेली हे समजलं देखील नाही। ज्याला सांभाळण्याचं देवानेच ठरवलं त्याचं देव रक्षण करता राहणारच राहणार। अहिल्या शिळा राघवे मुक्त केली समर्थ म्हणतात, पाय लागल्याबरोबर मुक्तच झाली। पण प्रत्येक शिळा मुक्त होत नसते, उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना संबंध भारतवर्षातून भगवंतांचे पाय किती दगडांना लागले असतील, फक्त अहिल्येचा दगड मुक्त झाला। म्हणून भगवंतांच्या पायाचा जसा हा महिमा आहे तस अहिल्येसारखा दगड होण्याचा देखील हा महिमा आहे। आणि हा महिमा गौतमी ऋषींच्या अभिप्रायाचा देखील आहे, कारण त्यांचे शब्द होते. की तुला वाचण्याचा आता एकच उपाय, जेव्हा प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श पदधुली तुला लागेल तेव्हा तू मुक्त होशील. रामांच्या पायाचा देखील हा प्रभाव नाही, संतांच्या शब्दाचा हा प्रभाव. गौतमी ऋषी म्हणाले म्हणून अहिल्या मुक्त झाली रामांच्या पदस्पर्शाने अशी मूळ गोष्ट सांगते. म्हणून म्हणून अखंड जया तुझी प्रीती मजदे तयांची संगती. तुझ्यामुळं देखील अरे होत नाही, संतांमुळं होत. तुला खूप लोक नमस्कार करून जातात पण तुझ्यामुळं होत नाही. पण जर संतांनी तुझ्या पायावर घातलं तर होतं. संतांच्या संगतीने होत. भक्तीची व्याख्या करताना नारदांनी नारदस्तु तदर्पित अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति अशी भक्तीची व्याख्या केली. आणि आधीचे जे दिग्गज होते भक्त्याचार्य होते त्यांची देखील मत नारदांनी सांगितली की जशी पूजा दिशु अनुराग हा इति पाराशर्य हा. पाराशर्य पराशरांचे चिरंजीव स्वतःचा शिष्य त्याचं मत प्रथम सांगितलं नारदांनी. व्यास व्यासांचं मत प्रथम सांगितलं की पूजेमध्ये अत्यंत अनुराग निर्माण होणं म्हणजे भक्ती. ही देखील मोठी गमतीची गोष्ट आहे की गुरूंनी आदरपूर्वक प्रथम शिष्याचं मत सांगावं. की पराशरांचा व्यास असं म्हणतो की पूजेमध्ये अत्यंत प्रेम म्हणजे भक्ती. कथा दिशु इति गर्ग हा. गर्ग मुनी असं म्हणतात की कथेमध्ये अति प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य हा. शांडिल्य असं म्हणतात की अविरोध आत्मरती राहणं, आत्म्याच्या ठिकाणी संधान राहणं म्हणजे भक्ती असं शांडिल्य म्हणतात नारद असतो. नारदांना मात्र असं वाटत तदर्पित अखिलाचारता त्याला अर्पण करून अखिल आचारता सर्व कर्म एक दुसरं नाही फक्त साधनेचं नाही तर जेवणाचं देखील, फक्त जागृतीचं नाही तर निद्रेचं देखील. केवळ निद्रेचं नाही स्वप्नाचं देखील सगळी कर्म तदर्पित अखिलाचारता. भाऊसाहेब केतकरांना एकदा स्वप्न पडलं आणि स्वप्नात कोणीतरी आलं त्यांच्या समोर आणि विचारलं की भाऊसाहेब तुमच्यावर मूठ मारू का असं विचारत. तर भाऊसाहेब म्हणाले की थांब महाराजांना विचारून येतो. महाराज म्हणाले तर अवश्य मार. स्वप्नात देखील असे घाबरले नाही की मूठ मारणं. महाराज म्हटले तर मार. मात्र महाराजांना विचारतो आणि तुला सांगतो काय करायचं ते. म्हणून अखिलाचारता मध्ये स्वप्नातली देखील कर्म आली, जागृतीतली आली, सुषुप्ती देखील आली आणि जागृतीतली उपासनेपासून भोगांपर्यंत आणि प्राप्त कर्तव्य कर्म देखील अशी सगळी आली. तदर्पित अखिलाचारता तद विस्मरणे आणि तद म्हणजे तो, पण या इथं नारदांना परमात्मा अपेक्षित नाहीये, नारदांना अपेक्षित आहे श्रीकृष्ण बस। तद म्हणजे तो भगवंत, तद विस्मरणे परम व्याकुलता इति, मग तो श्रीकृष्ण आहे त्याचं जे आंतरिक तात्विक स्वरूप आहे ते आलंच, काय जे उपनिषद वर्णन करतात ते आलं, त्याच्यात नारद पडतच नाहीत। आणि त्याचं जर विस्मरण झालं तर परम व्याकुल होणं म्हणजे भक्ती असं नारद म्हणतात। यथा व्रज गोपिकानाम, आणि कशाप्रमाणे तर व्रजात जे दिव्य चरित्र झालं भगवंतांचं, त्या चरित्रामध्ये सहभागी झालेल्या त्यांच्या सहचर असलेल्या गोपींप्रमाणे बस, बाकी नारदांना काही माहिती नाही। नारदांनी जनकांचं नाही उदाहरण दिलं, देखपा जनकाधिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले वगैरे नारद काही। कर्म करणारा कि सगळी कर्म भगवत अर्पण बुद्धीनी, फलाशा नाही, ममत्व नाही, आत्म्याच्या ठिकाणी खूप लक्ष देऊन अभिनिवेश रहित, मन उत्तम आवरून, इंद्रिय आवरून, कर्मेंद्रिय कर्मयोगामध्ये सोडून दिलेली आहेत ज्यांनी, असा नियत कर्म करणारा, यज्ञ प्रित्यर्थ कर्म करणारा काही नाही। तदर्पित अखिल आचारता, सगळी कर्म करत असताना स्वामीजींची आठवण, अशी कर्म माझ्या हातून घडोत की जेणेकरून स्वामीजी प्रसन्न होत, बस याच्यापेक्षा दुसरं कुठलाही तर्क नाही। मग याच्यात काय कर्मयोग येत असेल तर येत असेल, येत नसेल तर मला माहित नाही, अशा प्रकारे। जशी गोपी ची कर्म, दही घुसळत असतील तरी श्रीकृष्णांची आठवण, सडा सारवण करत असतील तरी श्रीकृष्ण, घरात झोपलेले असतील तरी श्रीकृष्ण, जेवत असतील तरी श्रीकृष्ण, अशी तजवीज करून घराबाहेर पडायच्या की आपल्या घरात त्याला चोरी करायला सोपं जावं, आपल्या घरी तो यावा, आपल्या घरी त्याने येऊन चोरी करावी। कोणतीही चांगली गोष्ट पाहिली तर श्रीकृष्ण, आकाशातला चंद्र पाहिला तर कृष्णाची आठवण, अमावस्येची निस्तब्ध निशब्द शांत रात्र पाहिली तरी कृष्णाची आठवण, रात्र काळी घागर काळी, यमुना जळे वो काळी वो माय, बुंध काळी बिलवर काळी, गळा मोती एका वळी काळी वो माय। विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्णमूर्ती बहु काळी वो माय, बस बाकी काही आठवण नाही। सगळी कर्म करीन एकली पाणीया नव जाय साजळी, सवे पाठवा मूर्ती सावळी दे माय, त्याला बरोबर पाठवा मग पाणी आणायला जाईल, आणि पाणी आणायला जाईन तेव्हा तो बरोबर आहे असा भाव धरूनच जाईल। तत्वज्ञानात जेवढी गोडी नाही तेवढी गोडी प्रेमामध्ये आहे. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, ज्ञानाने दिले भक्तीसी महिमान. ज्ञान वगैरे जे असेल ते अशा भक्तीच्या उदरामध्ये जन्माला येतं, त्या ज्ञानाला महिमान देखील या भक्तीमुळे मिळतं. नाहीतर एक पाठ म्हणायला चुकला तरी चुकला, उच्चाराला चुकला तरी चुकला, पाठांतर चुकलं तरी चुकला, वेळेवरी आठवलं नाही तरी चुकला म्हणून चुकला. अशी कुठलीही गोष्ट जी ज्ञानामध्ये असते ती इथं नाही. आणि त्या ज्ञानानी म्हणजे सर्वत्र परमात्मा या ज्ञानानी जे प्राप्त होतं तर तेच भक्तीनी प्राप्त होतं. भक्तीची सुरुवात शरणागतीपासून आहे. तर बुद्धीला मोठी खटाटोप करून तो कसा सर्वत्र आहे हे समजून घ्यायला लागतं. पण तरी देखील शेवटची उडी, तात्विक अंगानी सगळं समजलं तरी समर्पणाची ही मारल्याखेरीज ज्ञानाने देखील शांतता मिळत नाही, समाधान मिळत नाही. बुद्धीला देखील समर्पणाशिवाय समाधान होत नाही, कितीही समजलं तरी आणि कितीही विश्लेषणाची ताकद असली तरी. जे सर्वात शेवटी बुद्धीला करावं लागतं समाधानासाठी ते भक्तीत सुरुवातीलाच केलेलं आहे, प्रथमच समर्पण. मी जाणलं हा अभिमान सोडल्याखेरीज ज्ञानाचाही आनंद मिळत नाही, कारण तो मी तिथंही अडतोच. तो कसा सोडायचा हा भल्या भल्यांना अडणारा प्रश्न राहतो. तो ज्यांनी पहिल्याच उडीत सोडून दिला त्यांचं जीवन फार साधं सरळ सोपं असं होऊन जात. म्हणून नारद म्हणतात त्रिसत्यस्य भक्तिरेव गरी असी, भक्तिरेव गरी असी, भक्तिरेव गरी असी, भक्तीच श्रेष्ठ. तीनदा सांगतो त्रिसत्यस्य. आणि नुसतं त्रिसत्यस्य असं म्हणून थांबले नाही, तर सूत्र वाङ्मय असताना देखील भक्ती सूत्रामध्ये देखील सूत्र लांबवली. खरं म्हणजे सूत्र वाङ्मय म्हणजे अगदी थोडं लिहायचं, त्रिसत्यस्य भक्तिरेव गरी असी चाललं असतं, कारण तीनदा सत्य आहे असं सांगून झालेलं होतं. पण हे सूत्र देखील तीन वेळेला लिहिलं. म्हणून संतांवर कुठलाही हिशोब न राखता केलेलं प्रेम आणि कुठल्याच नात्यात न सापडणार. प्रत्येक नात्याला स्वतःची अडचण आहे. कारण प्रत्येक नातं हे काहीतरी अधिकार सांगणारच असतं, कोणतंही म्हटलं तरी. म्हणून अधिकाराखेरीज नातं प्रस्थापित करणं त्यांचा सगळा अधिकार मान्य करणं आणि आपला कुठलाच अधिकार क्लेम न करणं हे त्याचं स्वरूप. ही अद्भुत गोष्ट आहे. आणि जेव्हा असं असेल तेव्हा तो दानशूर दाता उदंड दान देतो. उदंड आणि त्याचं जे दातृत्व असतं ते दातृत्व तो असतानाही असतं आणि तो नसतानाही असतच असत, असं होऊच शकत नाही की त्याचे हात तुमच्यापर्यंत पोचतच नाहीत असं होऊच शकत नाही. श्री कृष्ण गेले इहलोक सोडून ही बातमी गोपींना सांगण्यासाठी म्हणून उद्धवाला श्री कृष्णांनी पाठवलं की त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे आणि त्यांना जरा जपून ही गोष्ट तू सांग. उद्धवाने सांगितलं तेव्हा त्या हसायला लागल्या, त्या म्हणाल्या तुलाही फसवलेलं दिसतंय. अरे तो गोकुळातून गेला त्याला कितीतरी वर्ष झाली पण तो इथून गेलेलाच नाहीये, तर इहलोक सोडून गेल्यावर तो गेला असं कसं भी, तो आमच्या हृदयात आहे, आम्ही हवं तेव्हा त्याला बाहेर. आम्ही त्याच्याशी बोलतो, तो आमच्या बरोबर खेळतो. तो जाणारा येणारा नाही. ज्ञानाच्या शेवटी जे समजत ते भक्तीच्या प्रारंभी समजलं असं उद्धवाला कळलं. असा मोठा विलक्षण असा विषय. तुम्ही पारायण केल्यावर मग येता का असं म्हणून पारायणाला बसलेल्या सरळ हृदय छोट्या मुली करता भगवंत खरंच येतो. या सगळ्या घटनेपुढं याच्यातला प्रत्येक प्रश्न मला निरर्थक वाटायला लागला. बघा, विश्व निर्माता परमात्मा आहे असे आपण मानतो. विश्वनिर्मितीच्या अविरत घडणाऱ्या प्रणालीत खंड पडलेला जाणवत नाही तर या प्रणालीत मुक्तीचे स्थान काय आहे, मुक्ती कशापासून, मुक्ती कुणाला, मुक्ती कशासाठी, भोगेच्छा आणि मुक्तीचा प्रवास ही परमात्मा निर्मित जीवन ज्याला म्हणतात त्या शृंखलेची दोन काल्पनिक टोके तर नाहीत, चाललं असतं तुम्हाला असा प्रश्न घेतलेला? कुठलाही प्रश्न याच्यातला मी वाचून पाहिला तर मलाच चालेन असं झालं. म्हणून मग मी देखील ठरवलं की नकोच, ज्या विषयाची आपल्याला देखील खूप गोडी आहे आणि जो विषय बोलायला आवडतं आणि ज्यामुळं वाचेचा खरा परिहार होतो म्हणून मी एवढे अभंग संतांचे म्हणायला सांगितले. हरी हरी. एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटून शांत बसू. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.